बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, लसीची ऑनलाईन बुकिंग करताना आपल्याला दोन डोससाठी दोनदा नोंदणी करावी लागेल. हो, गर्भवती महिलांना लस दिली जाऊ शकते, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लसीच्या पहिल्या डोसच्या 15 दिवसानंतर व्यक्तीमध्ये प्रतिपिंडे तयार होण्यास सुरुवात होते. यानंतर शरीरात 50% प्रतिकार शक्ती येते. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. ते घेतल्यानंतर 15 दिवसांनी शरीरात एकूण अँटीबॉडी उत्पादन 95% होते. हो, स्तनपान करणाऱ्या आईसाठी लसीकरण आवश्यक आहे. होय, कोरोनामधून बरे झाल्यानंतर 45 दिवसांनी लसीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोरोना पुन्हा संक्रमित होऊ नये. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.